संख्याओं
Zahlen
की
von
भूमि
Land
की
der
यात्रा
Reise
लेना
Lina
और
und
Leo
Leo
के
mit
साथ
bei
संख्याओं
Zahlen
की
des
के
das
साहसिक
Abenteuer
कार्य
Arbeit
में
in
शामिल
dabei
हो
werden
जाओ
gehen
जहां
wo
वे
sie
सीखते
lernen
है
sind
की
das
घड़ी
Uhr
पढ़ना
lesen
तारीख
datum
बताना
nennen
कैसे
wie
है
ist
एक
ein
दिन
Tag
ne
haben
करने
machen
का
von
फैसला
Entscheidung
किया
getroffen
बड़े
großes
द्वार
Tor
के
durch
माध्यम
Mittel
से
von
प्रवेश
Eingang
करते
machen
है
sie
वहां
dort
दोस्ताना
freundlich
मिलते
treffen
उन्हें
sie
समय
Zeit
सिखाती
lehrt
है
sie
उसके
danach
बाद
nach
कैलेंडर
Kalender
सिखाता
zeigt
है
er
खुश
glücklich
है
sind
को
zu
धन्यवाद
danken
देते
geben
कहती
sagt
यह
dies
शानदार
großartig
कार्य
Aktivität
था
war
सहमत
stimmt
घर
nach Hause
लौटते
zurück
अपने
ihrer
दोस्तों
Freunde
के
von
बारे
über
में
drin
बताते
erzählen
दोस्त
Freunde
ध्यान
Achtung
से
zu
सुनते
hören
जल्द
bald
ही
nur
वापस
zurück
आने
kommen
योजना
plan
बनाते
machen
एक
ein
नए
Friseurs
जीवन
leben
में
im
दिन
tag
अन्ना
anna
एक
einer
युवा
jungen
नए
Friseurin
का
durch
अनुसरण
folge
करें
folgst
जब
während
वह
sie
अपने
ihren
पेशे
beruf
के
über
बारे
über
में
ihren
बात
sprechen
करती
spricht
है
und
और
Kunden
ग्राहकों
bedient
को
und
सेवा
bedient
देती
bedient
है
bedient
शीर्षक
Titel
एक
eine
सांस्कृतिक
kulturelle
यात्रा
Reise
स्पेन
Spanien
से
von
जापान
Japan
तक
bis
विवरण
Beschreibung
माको
Marco
और
und
युकी
Yuki
के
Genitivpartikel
साथ
mit
उनकी
ihren
यात्राओं
Reisen
पर
auf
जाओ
zugehen
बीच
zwischen
सांस्कृतिक
kulturell
अंतर
Unterschiede
विशेषताओं
Besonderheiten
को
Dative Partikel
जाने
erfahren
शीर्षक
Titel
ग्रीष्मोत्सव
Sommerfest
के
für
लिए
für
निमंत्रण
Einladung
विवरण
Beschreibung
लिसा
Lisa
एक
ein
की
der
योजना
Planung
बना
machen
रही
machen
है
ist
और
und
अपने
ihre
दोस्तों
Freunde
को
zu
आमंत्रित
einladen
कर
machen
प्रतिक्रियाओं
Rückmeldungen
के
von
बीच
zwischen
वह
sie
कई
viele
छोटी
kleine
कहानियां
Geschichten
देखती
sieht
ईमेल
E-Mail
द्वारा
durch
भेजती
schickt
उसके
ihr
दोस्त
Freunde
उत्साहित
begeistert
है
sind
पाने
bekommen
हर
jeder
कोई
jemand
उत्सव
fest
के
über
बारे
über
में
in
बात
gespräch
करना
machen
शुरू
beginnen
करता
macht
कार्यों
aufgaben
की
von
सूची
liste
बनाती
erstellen
सजावट
dekorationen
सोचती
denkt
खाद्य
speisen
पदार्थों
materialien
का
von
चयन
auswahl
चुनौती
herausforderung
विविध
abwechslungsreich
निर्णय
entscheidung
लेती
trifft
दिन
tag
सूरज
sonne
चमकता
scheint
मेहमान
Gäste
एक
eins
बाद
nach
आते
kommen
सभी
alle
स्वादिष्ट
leckeres
भोजन
essen
का
des
आनंद
genuss
लेते
nehmen
एक
eine
बड़ी
größer
सफलता
erfolg
राहत
erleichterung
महसूस
fühlt
रही
ist
खुश
glücklich
अंत
Ende
नाचते
tanzen
हंसी
lachen
खुशी
Freude
से
mit
हवा
Luft
भर
füllen
गई
ist
का
für
आने
kommen
धन्यवाद
Dank
करती
macht
स्मृति
Gedächtnis
रूप
Form
घर
Haus
छोटा
kleines
उपहार
Geschenk
ले
nehmen
जाता
geht
डिजिटल
digitale
दुनिया
Welten
21वीं
21
सदी
Jahrhundert
में
im
संचार
Kommunikation
जानिए
erfahre
कैसे
wie
विभिन्न
verschiedene
पीढ़ियां
Generationen
मीडिया
Medien
परिदृश्य
Landschaft
का
die
उपयोग
nutzen
करती
und wie
है
die
नई
neue
संचार
Kommunikations
विधियां
Wege
समाज
Gesellschaft
को
die
आकार
Formen
है
Punkt
गौरमेट
Gourmet
रेस्तरां
Restaurant
में
im
परिपूर्ण
Perfekte
शाम
Abend
पेरे
Feinschmecker
के
mit
साथ
dem
उत्तम
feinsten
पाक
kulinarischen
कला
Genüsse
का
erlebe
अनुभव
im
करे
während
जब
er
वह
ein
एक
exquisites
उत्कृष्ट
menü
मेनू
bestellt
ऑर्डर
und
करता
interessante
है
Gespräche
और
führt
दिलचस्प
führt
वार्तालाप
führt
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.